chinimandi.com पॉडकास्ट।
भारतात गेल्या 24 तासात सर्वाधिक 45,720 कोरोनाग्रस्त आढळले। कोरोना व्हायरस संक्रमणाची प्रकरणे रोज वाढतच आहेत। भारतात गेल्या 24 तासात सर्वाधिक म्हणजेच 45,000 जास्त कोरोनाग्रस्त आढळले। हा आकडा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे। 23 जुलैच्या सकाळपर्यंत देशामध्ये 24 तासात 45,720 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत। याबरोबरच आता देशामध्ये एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 12 लाखाच्या वर झाली आहे। इतकेच नाही तर गेल्या 24 तासात सर्वाधिक 1,129 रुग्णांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे। याबरोबरच आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूचा आकडा 29,886 वर पोहोचलेला आहे। कोरोना फैलावाची गती हीच राहिली तर 12 ते 13 लाखाचा आकडा पार करण्यास केवळ 2 दिवस लागतील आणि आपण शनिवारी म्हणजेच 25 जुलै सकाळीला 13 लाखाचा आकडा पार केला असेल। भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद यांच्या अनुसार 22 जुलैपर्यंत टेस्ट करण्यात आलेल्या कोरोना व्हायरस सॅम्पलची एकूण संख्या 1,50,75,379 आहे, ज्यापैकी 3,50,823 सॅम्पलची टेस्ट गेल्या 24 तासात करण्यात आलेली आहे। देशामध्ये कोरोनाचे आतापर्यंत 12,38,635 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत तर बऱ्या होणाऱ्यांची संख्या 7,82,607 पर्यंत पोहोचली आहे। रिकव्हरी रेट बद्दल जर बोलायचं झालं तर आतापर्यंत 63.18% रुग्ण रिकव्हर होत आहेत तर पॉझिटिव्हिटी रेट हा 13.3% इतका आहे।